चीनीमंडी.com पॉडकास्ट।
इंडोनेशिया ऑगस्ट पर्यंत साखर उत्पादन 5,40,000 टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता। कृषी मंत्रालयानुसार इंडोनेशियामध्ये साखर उत्पादन आपल्या शेवटच्या टप्प्यात प्रवेश करत आहे आणि ऑगस्ट पर्यंत 5,40,000 टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। मंत्रालयाच्या प्लांटेशनचे महानिदेशक कास्ती सुबाक्युनो म्हणाले की जून जुलैमध्ये साखरेचे उत्पादन 4,30,000 पासून 5,30,000 टन आणि ऑगस्ट पर्यंत वाढून 5,40,000 टनापर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे। सप्टेंबर नंतर उत्पादन कमी होणे सुरू होईल। सबाक्युनो यांच्यानुसार मार्चच्या आणि मेच्या दरम्यान घरगुती साखर उत्पादनामध्ये किमतीमध्ये वाढ करण्यासाठी प्रेरित केले होते। ते म्हणाले की साखरेचे उत्पादन आता आपल्या अंतिम टप्प्यात प्रवेश करत आहे आणि साखरेच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे। मंत्रालयाने मे जून मध्ये साखरेच्या किमतीमध्ये घट नोंदवली आहे। साखरेच्या किमती सिलिंग प्राइसच्या वर राहिल्या। कृषी मंत्रालयाने आपल्या खाद्य सुरक्षा एजन्सीच्या माध्यमातून साखरेचे मूल्य स्थिर करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले आहेत।